हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. 9:50 झाले आणि मॉर्निंग नंबर वन मे बदलाव के बारे में बातें चल रही है. बदलाव है जरूरी. नको ते स्लोगन नको त्या ठिकाणी नको यूज करायला. बदलावाबद्दल एक फार महत्वाची गोष्ट एका आपल्या रेग्युलर लिस्नरनं शेअर केली आहे, जरा हे ऐका ना, शी इन्स्पायर करेल तुम्हाला हा टॉक.
गौरी कासट.
गौरी जी कशा आहात?
मी मस्त.
फार सुंदर नाव आहे आपलं गौरी. वा वा,
थँक यू.
बोला बोला, काय कुठचा बदल? पॉझिटिव्ह वाटतोय, छान वाटतोय.
नाशिक सायकलिस्ट ग्रुपनी नाशिक सायकल साठी खूप छान, म्हणजे सायकलिस्ट साठी खूप छान प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. वय वर्ष 40 पुढच्या बायकाही मजेत रस्त्यावर सायकल करताना दिसतात. तो बदल मला खूप आवडलेला आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे.
आय एम वन ऑफ द मेंबर ऑफ नाशिक सायकलिस्ट.
ओके ओके ग्रेट, क्या बात आहे. आधी तर कॉंग्रॅच्युलेशन आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग हा तोच ग्रुप आहे ज्याच्यामध्ये ते दोन डॉक्टर बंधू आहेत ज्यांनी रेस अक्रॉस अमेरिका जिंकली.
हितेंद्र महाजन.
क्या बात आहे, क्या बात आहे, ग्रेट. एक दोन दिवसांपूर्वीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांना गोदा गौरव पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलेलं आहे आणि आता प्रत्येक नाशिककराला सम्मानित केलं जाईल कारण इतका सुंदर इनिशिएटिव्ह तुम्ही सगळी मंडळी घेता आहात. नाशिक यु नो, ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या शहरातली मंडळी किती छान फिटनेस फ्रीक होत चालली आहेत हे दिसून येत आहे. त्यामुळे अजून सुद्धा 5 गजर लावून 8 उठणाऱ्यांनी स्वतःच्या सवयी जरा बदला. लवकर उठा, छानपैकी एक्सरसाइज करा, जिंदगी खूबसूरत हो जाएगी. कॉल करें 6601935 पर और बताएं आपके नजरों में वो कौन सा चेंज है जो बेहतर नहीं बेहतरीन है, काहीतरी छान पॉझिटिव्ह बदल घेऊन आला, एखादा झालेला बदल. कॉल करून सांगा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.